जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। बोला नंद के लाल की जय। आपण मागच्या वेळेला पाहिलं की आई यशोदा भगवंतांनी दह्याचं फोडलेलं मडकं पाहून शिवाय शिंक्यावरचं लोणी स्वतः खाऊन तसंच वानरांना देखील देऊन वर साळसूतपणा दाखवत असल्यामुळं त्यांना कौतुकानी पण शिक्षा करायची म्हणून उखळाला बांधू लागली। पण प्रत्येक वेळेला तिची दोरी दोन बोट कमी पडत असे। शेवटी यशोदा माता थकली आणि भगवंतांनाच तिची करुणा येऊन भगवंतांनी स्वतःहूनच आपल्या स्वतःला बांधून घेतलं। पूर्णपणाने स्वतंत्र असणारे परब्रह्म स्वरूप असणारे असे भक्तांच्या अधीन होऊन प्रेमाने बांधले जातात हे भगवंतांनी आपल्या चरित्रामध्ये दाखवून दिलं। त्याच्यानंतर भगवंतांनी उखळाला बांधलेल्या स्थितीमध्येच यमलार्जुन नावाचे दोन अर्जुन वृक्ष होते ते वृक्ष उन्वळून पाडले। हे जे यमलार्जुन म्हणून प्रसिद्ध असणारे वृक्ष होते त्या वृक्षांच्या बाबत एक कथा आहे। नलकुबर आणि मणिग्रीव असे दोघं कुबेराचे मुलगे मंदाकिनी नदीच्या तटावर कैलास पर्वताच्या रमणीय अशा उपवनामध्ये वाढवणी मदिरा पिऊन मदोन्मत्त झालेले होते आणि त्यांच्याबरोबर पुष्कळ स्त्रिया गाणं बजावणं करत होत्या. थोड्या वेळाने स्त्रियांसह ते जलक्रीडा करू लागले. योगायोगाने देवर्षी नारद तिथून जात होते आणि त्यांनाही उन्मत्त झालेली दोन कुबेरांची मुलं दिसली. नारदांना पाहून अंगावर वस्त्र नसलेल्या अप्सरा लाजल्या आणि त्यांनी ताबडतोब कपडे परिधान केले. पण हे जे नग्न यक्ष होते, यक्ष कुमार होते, त्यांनी मात्र नारदांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. नारदांनी पाहिलं की खरं म्हणजे देवाचे मुलगे पण ऐश्वर्याच्या मदाने आंधळे झालेले आणि मदिरा पिऊन उन्मत्त झालेले. एक प्रकारे त्यांच्यावर कृपा करण्यासाठी म्हणून नारदांनी त्यांना शाप दिला. नारद असं म्हणाले की आपल्या प्रिय विषयांचं सेवन जेव्हा केलं जातं तेव्हा बुद्धीला बिघडवणारा सर्वात महत्वाचा दोष म्हणजे संपत्तीची नशा. कारण संपत्तीच्या पाठोपाठ जुगार, मद्य, स्त्री या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. ही कुबेराची मुलं संपत्तीच्या मदानी अंधळी झालेली आहेत. त्यांना जर दृष्टी यायची झाली तर दारिद्र्य हेच प्रभावी औषध ठरेल. कारण दरिद्री मनुष्यच इतरांना आपल्यासारखं मानतो आणि आपल्याला देखील इतरांसारखं मानतो. श्रीमंतीत ते घडत नाही. दारिद्र्याला गर्व नसतो. ज्याला रोजच्या भोजनाची मारामार, त्याची इंद्रिय देखील अशक्त होऊन जातात. असं असल्यामुळं भोगांसाठी तो दुसऱ्या प्राण्यांना एकतर दुःख देत नाही आणि उन्मत्तपणाने वागत नाही. म्हणून नारदांनी असं ठरवलं की हे दोघं जण आता वृक्ष होण्याच्या योग्यतेचेच आहेत. जर तसं झालं तरच पुन्हा अशा प्रकारचा अभिमान त्यांच्या ठिकाणी निर्माण होणार नाही. मात्र नारदांनी त्यांच्यावर कृपा करून असं सांगितलं की या वृक्षाच्या स्थितीमध्ये देखील नारदांच्या कृपेने त्यांना भगवंतांची स्मृती राहील आणि नारदांच्या अनुग्रहामुळे देवांची 100 वर्ष झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भगवंतांचं, श्रीकृष्णांचं सान्निध्य लाभेल आणि मग पुन्हा भगवंतांच्या चरणाविषयी त्यांना प्रेम निर्माण होईल आणि ते आपल्या लोकी निघून जातील. असा शाप देऊन नारद निघून गेल्यानंतर हे नलकुबर आणि मणिग्रीव दोघं अर्जुन वृक्ष होऊन यमलार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. त्या मोठमोठ्या वृक्षांची नावं यमलार्जुन अशी होती. भगवान श्रीकृष्णांनी माता यशोदेनी उखळाला बांधल्यानंतर हळूहळू उखळ ओढत चालायला सुरुवात केली आणि ते यमलार्जुन वृक्ष जिथं उभे होते त्या ठिकाणी तिकडे जाऊ लागले. दोन्ही वृक्षांच्या मधून श्रीकृष्ण निघून गेले पण उखळ मात्र तिरप झाल्यामुळं अडकून पडलं. कमरेला दोरी बांधलेल्या भगवंतांनी आपल्या पाठीशी असलेल्या उखळाला जोरांनी ओढलं मात्र झाडाची सगळी मुळं उखडली गेली. फांद्या खोडं डहाळ्या पानं यांच्यासहित दोन्ही वृक्ष कडकडाट करत जमिनीवर येऊन कोसळले आणि त्या दोन्ही वृक्षांमधून अत्यंत तेजस्वी असे हे दोन सिद्ध पुरुष बाहेर पडले. त्यांनी श्रीकृष्णांच्या जवळ येऊन त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून नमस्कार केला आणि हात जोडून शुद्ध हृदयाने ते भगवंतांची स्तुती करू लागले. ते म्हणाले की हे महायोगेश्वर श्रीकृष्णा, आपण प्रकृतीच्या पलीकडचे पुरुषोत्तम आहात. व्यक्त आणि अव्यक्त संपूर्ण विश्व आपलंच रूप आहे असं वेदवेत्ते जाणतात. आपणच सर्व शक्तिमान, काल, सर्व व्यापक तसंच अविनाशी ईश्वर आहात. आपल्या परब्रह्म स्वरूपाला आम्ही नमस्कार करतो. शांत सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या यदुवंशाधिपती श्रीकृष्णांना आमचा नमस्कार असो. हे अनंता, आम्ही आपल्या दासांचेही दास. देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळे आम्हाला आपलं दर्शन झालं. आता आपण आम्हाला जायची अनुमती द्यावी. त्यांनी गोकुळेश्वर श्रीकृष्णांची अशी स्तुती केली तेव्हा उखळाला बांधले गेलेले भगवंत हसत हसत त्यांना म्हणाले की तुम्ही मदाने अंधळे झालेले होतात. मला अगोदरपासूनच तुमचं हे स्वरूप माहीत होतं. तुम्ही वृक्ष झाल्याचंही माहीत होतं. परमकारुणिक देवर्षी नारदांनी शाप देऊन तुमचं जे ऐश्वर नष्ट केलं त्या नारदांनीच तुमच्यावर ही कृपा केलेली आहे. तुम्ही माझं अनन्य चिंतन करत आपल्या आपल्या घरी जा. तुम्हाला अनन्य भक्तीची प्राप्ती माझ्या कृपेने होईल. त्या दोघांनी भगवंतांना प्रदक्षिणा घातली, वारंवार नमस्कार केला आणि उखळाला बांधलेल्या अशा भगवंतांची आज्ञा घेऊन ते उत्तर दिशेला निघून गेले. या दरम्यान भगवंतांचं वय जेमतेम 3-1 वर्षांचं असं होतं. वृक्ष कडकडून खाली पडताना जो प्रचंड आवाज झाला तो ऐकून नंद आदी सगळे गोप वीजच पडली की काय असं म्हणून तिथं पाहायला आले. त्यांना असं दिसलं की अर्जुन वृक्ष जमिनीवर उन्मळून पडलेले आहेत आणि त्यांच्या समोर दोरीनी बांधला गेलेला मुलगा उखळ ओढीत चाललेला आहे. हे वृक्ष कसे काय पडले असं आश्चर्य करत ते असताना तिथं असलेली मुलं म्हणाली की हे याचंच काम आहे. हा दोन्ही वृक्षांच्या मधून जात होता. उखळ तिरपं झालं, त्यांनी जोरांनी ओढलं आणि झाडं उन्मळून पडली. त्यातून बाहेर पडलेले दोन पुरुष देखील आम्ही पाहिले. पण गोपांनी मुलांच्या या बोलण्यावर तितकासा विश्वास ठेवला नाही. नंदांनी पाहिलं की त्यांना प्रिय असलेला त्यांचा मुलगा दोरीनी बांधलेला उखळ ओढीत चाललेला आहे. ते पाहून ते हसू लागले आणि त्यांनी भगवंतांना सोडवलं. भगवंतांच्या गोकुळातल्या लीला मोठ्या विलक्षण होत्या. कधी कधी ते गोपींनी फूस लावल्यावर सामान्य बालकाप्रमाणे नाचू लागत, कधी भाबडेपणाने गात. गोपी सांगतील तशा क्रिया ते करून दाखवत असत. जणू गोपींच्या हातातली कठपुतळी असावी अशा प्रकारे गोपी त्यांना काही ना काही करायला सांगत असत आणि ते त्यांना करून दाखवत असत। कधी कधी जेवायला वाढतंय असं गोपींनी म्हटलं आणि पाठ घेऊन ये असं सांगितलं तर ते आज्ञाधारकाप्रमाणे लगेच जाऊन पाठ घेऊन मांडत असत। कधी त्यांची पादत्राणं आणून देत असत बाहेर घेऊन जाण्यासाठी म्हणून, तर कधी आपल्या अंगातली शक्ती दाखव असं म्हटल्यानंतर दंड थोपटून देखील त्यांना दाखवत असत। कधी कधी त्यांच्या घरात जाऊन दह्या दुधाची चोरी करत असत, दही दूध वाटून टाकत असत, इतरांना माकडांना गुरांना सगळ्यांना वाटून टाकत असत। अशा प्रकारे सर्वांना ते हैराण एक प्रकारे करत असत, पण त्याच्यात देखील गोपींना मोठी गोडी निर्माण झालेली होती। दह्या दुधाची चोरी करायला जाताना आपल्या मित्रांशी संवाद करणारे भगवंत संतांनी फार उत्तम रंगवलेले आहेत। याल तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी, हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे। ही वर्णन करताना संत अक्षरशः रंगून गेले। कधी कधी यशोदा मातेकडं गोपी अनेक प्रकारच्या गारहाणी गात असत। बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसते गोजीरवाने, काय सांगता गारहाणे जो गोकुळीच्या नारी।
बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसते गोजीरवाने, बाळ दिसते गोजीरवाने, काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी। श्रीरंग माझा वेडा ग, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा ग, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी। तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, अळ घेता या गोपाळा ग, अळ घेता या गोपाळा, तुम्ही हाईंच्या ओढाळा ग गोकुळच्या नारी, तुम्ही ठाईंच्या ओढाळा ग गोकुळच्या नारी। तुम्ही लपवून याचा भवरा ग, तुम्ही लपवून याचा भवरा, अळघेता शारंग धरा ग, अळघेता शारंग धरा, तुम्ही बारा घरच्या बारा ग गोकुळच्या नारी, तुम्ही बारा घरच्या बारा ग गोकुळच्या नारी। हा ब्रह्मविधीचा जनिता ग, हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही आला धरू पाहता ग, तुम्ही आला धरू पाहता, हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी नम म्हणे यशोदेसी ग नम म्हणे यशोदेसी हा तुझा ऋषी केशी ग हा तुझा ऋषी केशी किती छळितो आम्हासी ग गोकुळच्या नारी किती छळितो आम्हासी ग गोकुळच्या नारी
यशोदा माता गोपींनी केलेल्या ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी फार वरवर घेत होती आणि असं म्हणत होती की तुम्हीच ढालगज आहात. माझा मुलगा खरा बिचारा अगदी गरीब असताना तुम्हीच त्याच्यावर काही ना काहीतरी आळ घेता. पण गोपींच्या या तक्रारी देखील अत्यंत प्रेमाच्या अशा होत्या. सुनील कांती अविनाश लीला ज्याची ऐका हो बाई सांगते माता याची.
सुनील कांती अविनाश लीला ज्याची ऐका हो बाई सांगते मातयाची लहान मूर्त सावळ्या गोजिऱ्याची कितीतरी सांगू कितीतरी सांगू गाढाणीयाची बाई हाती काठी सावळावत गाई धन्य भाग्य धन्य भाग्य आनंदाजी से बाई हाती काठी सावळावत गाई लोक म्हणती हा यशोदेचा कान्हा लहान दिसतो पण बाई मोठा शहाणा वत्सन सता धेनुषी आणि तो पान्हा अघटित करणी अघटित करणी या श्रीरंगाची बाई हाती काठी सावळावत गाई.
पण एकूण गोकुळामध्ये भगवंतांच्या या वास्तव्यात त्यांच्यावर वारंवार संकट येत होती. त्या संकटांचं निवारण होत होतं, ते कसं होत होतं याच्याबद्दल सर्व गोकुळवासियांना आश्चर्य वाटत होतं. योगायोगाने हा मुलगा वाचतो असं प्रत्येक वेळेला त्यांना वाटत होतं. पण सगळ्या गोपांनी एकत्र येऊन यापुढे काय केलं पाहिजे, या संकटांसाठी कशी तयारी केली पाहिजे याचा विचार विनिमय करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी उपनंद नावाचा एक वयानी आणि ज्ञानानी मोठा गोप होता. तो असं म्हणाला की सध्या इथं मोठमोठी संकट येऊ लागलेली आहेत. या लहान मुलाच्या जवळ एवढे वृक्ष उन्मळून पडावेत आणि या मुलाला काही न व्हावं, पितनासारखी राक्षसीन मारली जावी हा योगायोगाने वाचतो आहे. आणि असं दिसतं की ही सगळी संकट या लहान मुलांच्या नाशाला कारणीभूत ठरणारी आहेत. म्हणून गोकुळ आणि गोकुळवासी यांचं कल्याण इच्छिणाऱ्या अशा आपण इथून दुसरीकडे गेलेलं बरं. या मुलाला मारणाऱ्या राक्षसीच्या तडाख्यातून हा मुलगा कसाबसा वाचला, त्यानंतर भगवंताच्या कृपेनीच याच्यावर हा मोठा छकडा जो पडला असता तो पडला नाही. वादळरूपी दैत्यांनी याला आकाशात नेऊन घोर संकटात टाकलेलं होतं, तेव्हाही याला देवानी वाचवलं. यमलार्जुनांच्या मध्ये येऊन देखील हा किंवा दुसरं कुठलंही मूल मेलं नाही. आपल्या पाठीशी एकूण भगवंत आहेत, परमेश्वर आहे. पण एखादं मोठं अनिष्टकारक संकट या व्रजाला नष्ट करत नाही तोपर्यंत आपण या मुलांना घेऊन सहपरिवार दुसरीकडे निघून जाऊ. त्यांनी असं सांगितलं की वृंदावन नावाचं एक वन आहे, तिथं पवित्र पर्वत, गवत, वनस्पती, आमच्या जनावरांसाठी ते हितकर आहे, गोप गोपी गायींसाठी ते योग्य स्थान आहे. माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर आजच आपण तिकडे जायला निघू, उशीर करू नका. छकडे जोडा गुरु वासर पुढे जाऊ देत आपण पाठोपाठ निघू. उपनंदाचं हे म्हणणं ऐकून सर्व गोप एकमताने चालेल असं म्हणाले आणि गायींचे कळप एकत्रित करून छकड्यांवर सगळं सामान सामग्री एकत्र बांधून ते वृंदावनाकडे जायला निघाले. गवळ्यांनी वृद्ध मुलं स्त्रिया यांना सर्व सामान यासह छकड्यावर ठेवलं आणि स्वतः त्यांच्या पाठोपाठ धनुष्यबाण घेऊन अतिशय सावधपणाने चालायला लागले. गाई वासरांना पुढे घातलेलं होतं आणि त्यांच्याही पाठोपाठ रणशिंग आणि तुताऱ्या जोरजोराने वाजवीत पुरोहित वर्गाबरोबर ते चाललेले होते. केशराची उटी लावून सुंदर वस्त्र परिधान करून गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घालून रथांवर बसलेल्या गोपी आनंदाने कृष्णाच्या आठवणी एकमेकांना सांगित लीला गात गात पुढे चाललेल्या होत्या. यशोदा, रोहिणी, श्रीकृष्ण, बलराम एका छकड्यात बसलेले होते आणि त्या दोघी आपल्या मुलांचे बोबडे बोल ऐकण्यामध्ये गुंग झालेल्या होत्या. वृंदावनात गेल्यावर गोपांनी आपले छकडे अर्धचंद्राकार उभे केले आणि गुरांना राहण्यासाठी योग्य जागा तयार केल्या. वृंदावन, गोवर्धन पर्वत, यमुना नदीचं विशाल वाळवंट पाहून श्रीकृष्ण बलरामांना फार आनंद झाला. दोघंही आपल्या बाललीलांनी आणि बोबड्या बोलण्यानी व्रजवासियांना आनंद देत योग्य वेळी वासर चरायला रानात घेऊन जायला लागले. गवळ्यांच्या मुलांबरोबर खेळण्यासाठी निरनिराळे साहित्य घेऊन ते घराबाहेर पडत आणि व्रजभूमी जवळच वासरांना चारित. रानात जाताना ते कधी बासरी वाजवित, कधी गोपणीने दगड फेकीत, काही वेळा आपल्या पायातील घुंगरांच्या नादावर नाचत, तर कधी गाय बैलांचे सोंग घेऊन खेळत. कधी बैलांची नक्कल करत हंबरत आपापसामध्ये कुस्त्या करीत पशुपक्ष्यांचे आवाज काढून सामान्य मुलांसारखे खेळत. Thank you. वृंदावनामध्ये आनंद सोहळा सुरू झाला. संतांनी तो आपल्या भावचक्षूंनी पाहिला.
आनंद सोहळा वृंदावनी पाहो, वृंदावनी पाहो. नंदजीचा कृष्ण तेणे जाणवला हो, नंदजीचा कृष्ण तेणे केला नवला हो. धाकुले समोरे गौरणींचा थाट, गौरणींचा थाट. धाकुले समोरे गौरणींचा थाट, गौरणींचा थाट. वेणू पावा वाजविती नाचती दाट, वेणू पावा वाजविती नाचती दाट. आनंद सोहळा वृंदावनी पाहो, वृंदावनी पाहो. नंदजीचा कृष्ण तेने केला नवला हो. एका जनार्दने येणे बेधले मन, येणे बेधले मन. एका जनार्दने येणे बेधले मन, येणे बेधले मन. पाहता पाहता चित्त झाले उन्मन, पाहता पाहता चित्त झाले उन्मन. आनंद सोहळा वृंदावनी पाहो, वृंदावनी पाहो. नंदजीचा कृष्ण तेने केला नवला हो, नंदजीचा कृष्ण तेने केला नवला हो.
भगवंत वृंदावनामध्ये जे स्वैर संचार करत असत त्याचंही वर्णन संतांनी कसं केलंय ते आपण आता पाहू.
पावा घोंगडी घेऊन पायी, हो पावा घोंगडी घेऊन पायी. संगे गोपाळ घेऊन गाई, संगे गोपाळ घेऊन गाई. वृंदावनी आले नवलाही, वृंदावनी आले नवलाही. वेणू वाजविला सुस्वरे बाई, हो सुस्वरे बाई. पावा घोंगडी, पावा घोंगडी घेऊन पायी, हो पावा घोंगडी घेऊन पायी. उतावीळ झाल्या गवळणी, उतावीळ झाल्या गवळणी वेणूनाद पडीला कानी भोवती पाहती अवलोकुनी नैनी नदीसे हा शारंग पाणी हो शारंग पाणी पावा घोंगडी घेऊनी पायी हो पावा घोंगडी घेऊनी पायी विसरल्या कामधंदा विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा कोण त्या नंदा वृत्ती मुरली परमानंदा हो परमानंदा पावा घोंगडी घेऊनी पायी हो पावा घोंगडी घेऊनी पायी हरपला देह भाव हरपला देह भाव जन्म मरणाचा पसीला ठावा वृत्ती स्वानंद मुरली पहावा सेना म्हणे भाग्य उजळले हो भाग्य उजळले पावा घोंगडी घेऊनी पायी हो पावा घोंगडी घेऊनी पायी संगे गोपाळ घेऊनी गाई वृंदावनी आले लवलाही वेणू वाजविला सुस्वरे बाई हो सुस्वरे बाई पावा घोंगडी घेऊनी पायी हो पावा घोंगडी घेऊनी पायी
अशा प्रकारे अतिशय आनंदात काळ चाललेला असताना एकदा कृष्ण आणि बलराम आपल्या मित्रांबरोबर असेच यमुना तटावर वासर चारित असताना त्यांना मारण्यासाठी एक दैत्य आला. श्रीकृष्णांनी पाहिलं की हा खोट्या पासराचं रूप घेऊन वासरांच्या कळपात शिरलेला आहे. त्यांनी बलरामाला दाखवलं आणि हळूहळू ते त्याच्यावर भाळल्यासारखे दाखवून त्याच्यापर्यंत पोचले. शेपटासह त्याचे पाठीमागचे दोन पाय पकडून त्या वासराला श्रीकृष्णांनी आकाशात गरगर फिरवलं आणि कवठाच्या झाडावर आपटलं. त्याचं ते लांब रुंद दैत्य शरीर कवठाची कित्येक फळं पाडीत स्वतः खाली पडलं. हा पराक्रम पाहून मुलांच्या आश्चर्याला पारावार राहिला नव्हता. एके दिवशी गवळ्यांची मुलं आपल्या वासरांचे कळप घेऊन त्यांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठी घेऊन गेले. त्यांनी अगोदर वासरांना पाणी पाजलं आणि मग नंतर आपण स्वतः देखील पाणी प्यायले. तिथे मुलांनी एक प्रचंड प्राणी बसलेला पाहिला, जणू एखादा वज्राने तुटलेला पर्वताचा तुकडाच असावा असा अवाढव्य प्राणी त्यांना दिसला. तो बक नावाचा एक मोठा असुर होता. त्यांनी बगळ्याचं रूप घेतलेलं होतं. तो अतिशय बलवान होता, चोच तीक्ष्ण होती आणि एकदम झडप घालून त्यांनी श्रीकृष्णांना गिळून टाकलं. सगळे गोपाल बालक पगड्याच्या टाळूखाली श्रीकृष्ण पोचल्यानंतर काळजी करायला लागले, पण त्या बगळ्याला मात्र आगीप्रमाणे टाळूला जाळली गेल्याची अशी भावना निर्माण झाली. त्या दैत्याने श्रीकृष्णांना लगेच बाहेर फेकून दिलं आणि क्रोधाने आपल्या चोचीने त्यांना मारण्यासाठी म्हणून त्यांच्यावर तुटून पडला. तेवढ्यात श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या चोची पकडल्या आणि गवताची एखादी काडी फाडावी तसं त्या पक्षाला फाडून टाकलं. श्रीकृष्ण बगळ्याच्या तोंडातून निघून आपल्याकडे आलेले पाहून सगळ्यांना आनंद झाला. जणू प्राणाचा संचार झाल्याने इंद्रियांमध्ये चैतन्य यावं, तशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांना सर्वांनी मिठ्या मारल्या आणि आपापली गाई वासरं वळवून सर्वजण व्रजामध्ये आले. घरच्या लोकांना ही घडलेली घटना सांगितल्यावर सर्वजण आश्चर्यचकित झाले. कान्हा जणू मृत्यूच्या जबड्यातून परत आला असं वाटून अतिशय उत्सुकता, प्रेम आणि आदराने गोप गोपी श्रीकृष्णांना निरखून पाहायला लागले आणि आपापसात म्हणायला लागले, या बालकाला किती वेळेला मृत्यू मुखात जावं लागलं, याचं अनिष्ट काही संपत नाही, पण याचं अनिष्ट करण्याची इच्छा ज्यांनी धरली त्यांचंच अनिष्ट झालं. एके दिवशी श्रीकृष्णांनी वनातच भोजन करण्याच्या विचारांनी सकाळी उठून तुतारीच्या मधुर आवाजांनी बरोबरीच्या गवळ्यांना मुलांना जागवलं. वासरांना पुढे करून व्रजमंडलातून श्रीकृष्ण बाहेर पडले. त्यांच्यावर प्रेम करणारी शेकडो मुलं शिंकी वेताच्या काठ्या, तुताऱ्या, बासऱ्या असं सर्व सामान घेऊन आणि कितीतरी वासरं बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने घरातून बाहेर पडली. श्रीकृष्णांच्या असंख्य वासरात आपापली वासरं मिसळून त्यांना चारत ठिकठिकाणी बाललीला करत ते चालू लागले. कोणी एखाद्याचं शिंक चोरून घेई तर कोणी कोणाची काठी किंवा बासरी. जेव्हा त्याच्या मालकाला हे कळे तेव्हा ते घेणारा दुसऱ्याकडे ते लांब फेकीत असे, दुसरा तिसऱ्याकडे फेकीत असे, तिसरा चौथ्याकडे फेकीत असे आणि मग नंतर हसत हसत ते ज्याचं असे त्याला ते परत देत असत. जर श्रीकृष्ण वनाची शोभा पाहत थोडेसे पुढे निघून गेले तर त्याला कोण आधी शिवणार अशी स्पर्धा लागत असे आणि त्याला शिवून ते मोठे आनंदमग्न होत असत. कोणी बासरी वाजवीत, कोणी शिंगे फुंकीत, कोणी भ्रमरांबरोबर गुणगुणत तर कोणी कोकिळांसारखे कुहू कुहू असा आवाज काढत आनंदाने चालत असत. काही मुलं पक्ष्यांची जी सावली पडत असे त्या सावलीच्या बरोबरीने धावायचा प्रयत्न करत असत, तर काही हंसांच्या बरोबर हंसांच्या सारख्या सुंदर गतीने चालत असत. काही बगळ्यांच्या जवळ त्यांच्यासारखेच डोळे मिटून बसत तर काही मोरांना नाचताना पाहून मोरांसारखंच नृत्य करत. काही जण वानरांचं शेपूट धरून ओढीत तर दुसरे वानरांच्या बरोबरीने झाडांवर चढत. काही जण वानरांसारख्या माकड चेष्टा करीत एका ढाळीवरून दुसऱ्या ढाळीवर उड्या मारीत. काही मुलं नदीच्या प्रवाहात बेडकांबरोबर पोहत त्यांना मागं टाकून पुढे जात. कोणी पाण्यात आपली प्रतिबिंब पाहून त्या प्रतिबिंबांकडे पाहून हसत त्यांना खिजवत, तर काही जण आपल्याच आवाजाच्या प्रतिध्वनीला नावं ठेवत. श्रीकृष्ण ज्ञानी अशा संतांसाठी ब्रह्मानंदाचा मूर्तिमंत अनुभव, पण दास्य करणाऱ्या भक्तांचे ते आराध्य दैवत. अशा भगवंतांबरोबर हे बालक मोठे पुण्यात्मे असले पाहिजेत, ते मोठ्या मोकळेपणाने आनंदाने खेळत असत. अघासूर नावाचा एक महान दैत्य एवढ्यात त्या ठिकाणी येऊन थडकला. तो इतका भयंकर होता की देवता सुद्धा आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी हा अघासूर मरावा म्हणून वाट पाहत असत. हा अघासूर पुतना आणि बकासुराचा लहान भाऊ कंसानी त्याला पाठवलेलं होतं. श्रीकृष्ण आणि सगळ्या मुलांना पाहून तो विचार करायला लागला की माझ्या भावा बहिणीला मारणारा याला आज मी बलरामासह मारून टाकीन. त्या दैत्यांनी प्रचंड अजगराचं रूप धारण करून तो रस्त्यामध्ये निश्चित पडून राहिला. त्याचं ते शरीर मोठं लांब आणि एखाद्या पर्वतासारखं प्रचंड भासत होतं. त्याचा खालचा जबडा जमिनीला आणि वरचा ओठ जणू आभाळाला टेकलेला होता. त्याचे जबडे गुहांसारखे भासत होते. अघासुराचं रूप पाहून मुलांना वाटलं की हा सुद्धा वृंदावनातलाच एखादा देखावा असावा. आणि ते गमतीने म्हणायला लागले की हे अजगराचं उघडलेलं तोंड तर नसेल, पण जर यांनी आगळीक केली तर एका क्षणात कृष्णाकडून हा मारला जाईल. ती मुलं श्रीकृष्णाचं सुंदर मुख पाहत पाहत टाळ्या पेटीत मोठ्यांनी हसत अघासुराच्या तोंडात शिरली. अघासुराने त्यांना गिळलं नाही, कारण श्रीकृष्ण मुखात येण्याची ते वाट पाहत होते. श्रीकृष्णाने पाहिलं की यांचं रक्षण केवळ आपल्यावरच अवलंबून आहे. आणि आता आपणच काहीतरी करायला पाहिजे असं ठरवून श्रीहरी स्वतः अघासुराच्या मुखात शिरले. अघासूर श्रीकृष्णांसकट सर्वांना दाढाने चावून त्यांचं पीठ करायला पाहत होता, पण अविनाशी श्रीकृष्णांनी अतिशय वेगाने आपलं शरीर त्याच्या गळ्यापाशी नेऊन फुगवायला सुरुवात केली. त्या महाकाय अजगराच्या गळ्याचा श्वासमार्ग बंद झाला, बुबुळ उलटी झाली, तो व्याकुळ होऊन इकडे तिकडे वळवळायला लागला आणि शेवटी तो मृत्यूमुखी पडला. त्याच वेळेला भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अमृत दृष्टीने काही मेलेली वासरं आणि मित्र यांना जिवंत केलं आणि सर्वांना बरोबर घेऊन त्या अघासुराच्या मुखातून निघून बाहेर आले. अजगराचं ते अद्भुत कातडं वृंदावनामध्ये सुकून गेलं. व्रजवासियांसाठी पुष्कळ दिवसपर्यंत खेळण्याची एक अद्भुत गुहा म्हणून ते बनून राहिलं. भगवंतांनी हे जे मृत्यूरूप अजगराच्या मुखातून सर्वांना वाचवलं आणि अघासुराला देखील संसार बंधनातून सोडवलं, ती लीला भगवंतांनी आपल्या कुमार अवस्थेत म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी केलेली होती. हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर खरंच यशोदा माता, गोपी सगळ्या परत एकदा धास्तावल्या. सगळ्या गोपी म्हणायला लागल्या की या कान्हाची मोठ्या संकटातून वाचला, खरं म्हणजे आपण दृष्टच काढायला पाहिजे.
मुकुट मनोहर झलक तो हीरा शिर पेचक लगी मोतियाचा तुरा कस्तुरीचा तिलक भारी बिजवरा मकर कुंडले तपती श्रवणी दृष्ट उतराहो सावळ्या वरोनी लोण उतराहो विठ्ठला वरोनी नाशिवंत देह टाकी उवारुनी दृष्ट उतराहो सावळ्या वरोनी परब्रह्म मूर्ती श्यामतनु चमके शेला पीतांबर विद्युल्लता झलके झुम झुमानुपुरे वाजती चरणी दृष्ट उतराहो सावळ्या वरोनी बाळ कृष्ण मूर्ती खेळे नंदा घरी धन्यती यशोदा प्रभु अंकावरी मुरलोनी मोहिरा गौरणी दृष्ट उतराहो सावळ्या वरोनी जळो जळो दृष्ट कशे झाली आला मारी येले दैत्य तेथे दृष्टावला अवतार गुणी खेळे बाळ लीला गळा मुक्त खेळे चक्रपाणी दृष्ट उतराहो सावळ्या वरोनी काम क्रोध लोभ मोर्या मिरचाती आशा मनीषा तृष्णा यांची करमाती त्रिगुणात्मक उजळा ज्ञान ज्योती लोड उतरुनी अग्निमुखी टाकी शांती क्षमायाने शिंपडाहो पाणी दृष्ट उतराहो सावळ्या वरोनी नाशिवंत देह टाकी उवारुनी दृष्ट उतराहो सावळ्या वरोनी।
भगवंतांचं अतिशय रम्य असं बालपण भागवतामध्ये व्यासांनी त्याचं केलेलं अतिशय सुंदर रमणीय असं वर्णन आणि त्याच्याही पुढे जाऊन संतांनी आपल्या भावदृष्टीने त्यावेळचे पाहिलेले प्रसंग हे जर सगळं पाहिलं तर कृष्ण भक्तीने कसे सर्व भरून गेलेले होते हे लक्षात येतं। श्रीकृष्णांची सगळी मधुरता त्यांच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला दिसून येते। त्यांच्या जीवनामध्ये प्रेम आहे, त्यांच्या जीवनामध्ये शौर्य आहे, त्यांच्या जीवनामध्ये मैत्र आहे, त्यांच्या जीवनामध्ये भक्तवत्सलता आहे, त्यांच्या जीवनामध्ये गीत आहे, त्यांच्या जीवनामध्ये नृत्य आहे। आणि हा जो बालपणाचा काळ आपण पाहतो आहोत तो तर सगळ्या संतांना मोहून टाकणारा असा ठरला। भगवंतांचे ज्या लीला म्हणून वर्णन केल्या जातात त्या या बालपणाच्या काळातल्या अशाच आहेत। पुढचं जे त्यांचं जीवन आहे एक समाज धुरीण राजकारणी मुत्सुद्दी अनेक प्रकारची शौर्य गाजवलेला महापुरुष युगपुरुष याच्यापेक्षा देखील भक्तांना संतांना त्यांचं हे जीवन जास्त मोह निर्माण करतं, त्यांचं सगळं जीवन एक विलक्षण संदेश देणारं असं आहे। त्या जीवनामध्ये कोणत्याही क्षणी विकार नाहीत, जरी ते विकार वान झाले असं या लीलांमध्ये पुढे येणार असलं तरी देखील ते विकारांच्या पलीकडे राहून विकाराच्या देखील लीला त्यांनी केल्या। म्हणून शुकांसारखे मोठे मोठे विरागशील मुनी देखील त्यांचे विषय वर्णन करता करता त्यांचे भाट झाले असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे। इथून पुढचं जे भगवंतांचं चरित्र आहे ते चरित्र असंच अतिशय मोहक, अतिशय प्रसन्न, अतिशय सुख देणार सर्वांना रमवून टाकणार असंच आहे। या वृंदावनामध्ये भगवंतांनी ज्या काही लीला केल्या त्या लीला अजून आठवल्या जातात। कबीरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की कबीर कबीर क्या कहे जावे जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गहे कोटि कबीर। भगवंतांच्या सोडापण एकेका गोपीच्या प्रेमामध्ये कोट्यावधी कबीर वाहून जातील असं कबीर म्हणतात। असं हे विलक्षण चरित्र आपण यथाक्रम पाहत राहू। या निमित्ताने आपले इथं सद्भक्त राजेंद्र पुरंदरे, राजेंद्र बरोबर आहे ना, अजय पुरंदरे आपल्याला लाभले आणि त्यांनी सांगितलं की मी बासरी वाजवतो आणि या कृष्ण चरित्राच्या वेळेला बासरी वाजवण्याची माझी इच्छा आहे। त्यामुळे हे कृष्ण चरित्र त्यांच्या कृपेमुळे आपल्या सगळ्यांना जास्त अद्भुत असं होणार आहे। मधूनमधून तुम्हाला त्यांच्याकडून बासरीचे अतिशय मनमोहक चित्तवेधक असे सूर याच्यामध्ये इथून पुढे ऐकायला मिळतीलच। हरिओम तत्सत। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।